chinimandi.com podcast.
पार्लेची रोल ए कोला कँडी पुन्हा बाजारात, 110 करोड विक्रीची आशा. आर्थिक मंदीमुळे कंपनीतील तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या गोष्टीवरून पार्ले कंपनी अलीकडे चर्चेत होती. आता बाजारात पुन्हा एकदा जोरात गती मिळण्याच्या दृष्टीनं पार्ले कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. 2006 बंद झालेली रोल ए कोला कँडी पुन्हा एकदा बाजारात आली आहे. या कँडीला पार्लेनं लॉन्च केलं आहे. बिस्किट आणि कन्फेशनरी बनवणाऱ्या पार्ले कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कँडीमुळे आगामी वर्षात 100 करोड रुपये विक्रीची आशा आहे. यामुळे एकूण कारभारात या कँडीचा 10% भागीदार राहण्याचा अंदाज आहे. या कँडीची विक्री 2006 बंद करण्यात आली होती आणि आता तब्बल 13 वर्षांनी या कँडीला पुन्हा बाजारात आणलं आहे. पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ विपणन प्रमुख कृष्णा राव म्हणाले, सोशल मीडियावर या कँडीची मागणी वाढली होती, ती पाहून आम्ही या कँडीला पुन्हा बाजारात उतरवलं आहे. आगामी काळात जवळपास 200 टन रोल ए कोलाची विक्री होऊ शकेल. खरं तर पार्ले कंपनीनं या कँडीची विक्री भारतात बंद केली होती, पण आफ्रिका आणि पश्चिम एशियामध्ये त्याची विक्री सुरू होती. राव म्हणाले, चालू आर्थिक वर्षात या ब्रँडची तब्बल 50 ते 60 करोड रुपयांपर्यंत विक्री होण्याची आशा आहे.